आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। समुद्र प्रताप युद्धनौका भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात दाखल। भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन गेल्या 11 वर्षांमध्ये 6 पटींनी वाढल्याची इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। IRCTC घोटाळ्यात राजद नेते लालू प्रसाद यादव यांच्याविरुद्धच्या खटल्याला स्थगिती द्यायला दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार। आणि अमेरिका व्हेनेझुएलावर तेल निर्यात बंदी लादणार, चीनकडून अमेरिकेचा निषेध। देशातली पहिली स्वदेशी बनावटीची प्रदूषक नियंत्रक समुद्र प्रताप युद्धनौका भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात आज गोवा इथं दाखल झाली। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यावेळी उपस्थित होते। ही युद्धनौका सागरी प्रदूषण नियंत्रण, नियमन, सागरी कायदा अंमलबजावणी, बचाव आणि शोध मोहीम राबवण्यात उपयोगी पडेल। ही युद्धनौका देशाचा सामूहिक दृढनिश्चय आणि आत्मविश्वास याचं प्रतीक असल्याचं संरक्षण मंत्री यावेळी म्हणाले। सागरी जैवविविधतेचं संरक्षण करणं ही नैतिक जबाबदारी आहे। हे जहाज प्रवाळ खडक आणि समुद्री जीवांचं रक्षण करेल, असं ते म्हणाले।
समुद्र प्रताप भारत की पहली स्वदेशी रूप से डिजाइन की गई पॉल्यूशन कंट्रोल वेजल है और कोस्ट गार्ड फ्लीट की अब तक की सबसे बड़ी यह पोत है। 4170 टन का डिस्प्लेसमेंट और 115 मीटर की लंबाई अपने आप में इसकी विशालता को दिखाती है। 22 नॉट्स की स्पीड इसकी ऑपरेशनल स्ट्रेंथ को दर्शाती है। इसमें एडवांस पॉल्यूशन डिटेक्शन सिस्टम, डेडिकेटेड पॉल्यूशन रेस्पॉन्स बोट्स और आधुनिक फायर फाइटिंग कैपेबिलिटी भी मौजूद है, जिससे इसकी रीच और इफेक्टिवनेस कई गुना बढ़ जाती है।
नौदलाच्या ताफ्यात समुद्र प्रताप युद्धनौका समाविष्ट झाल्यामुळे भारतीय तटरक्षक दलाची क्षमता वाढणार असून सागरी सुरक्षा, पर्यावरण संरक्षण आणि स्वदेशीच्या संकल्पनेला चालना मिळणार आहे। भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन गेल्या 11 वर्षांमध्ये 6 पटींनी वाढलं असून निर्यात 8 पट वाढली असल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे। गेल्या वर्षभरात फक्त ऍपल कंपनीनेच 5,000 कोटी मूल्याचे मोबाईल फोन निर्यात केले होते, असं त्यांनी पुढे म्हटलं। या वर्षभरात देशात 4 नवे इलेक्ट्रॉनिक्स कारखाने सुरू होणार आहेत। सध्या या क्षेत्रात 25 लाखाचा रोजगार उपलब्ध असून काही कंपन्यांची एका कारखान्यात 40,000 नोकऱ्या देण्याची क्षमता आहे, असं त्यांनी सांगितलं। IRCTC घोटाळ्यात राजद नेते लालू प्रसाद यादव यांच्याविरुद्धच्या खटल्याला स्थगिती द्यायला आज दिल्ली उच्च न्यायालयानं नकार दिला। तसंच या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाला उत्तर सादर करण्याचे आदेश दिले। आपल्या विरुद्ध झालेल्या आरोपनिश्चितीला आव्हान देणाऱ्या यादव यांच्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली। या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या 14 तारखेला होणार आहे। गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात लालू प्रसाद यादव यांच्यासह त्यांची पत्नी राबडी देवी, मुलगा तेजस्वी आणि इतर 11 जणांविरुद्ध फसवणूक, गुन्हेगारी कट रचणं आणि भ्रष्टाचाराच्या खटल्यात आरोप निश्चित करण्यात आले होते। पश्चिम बंगालमध्ये मतदार यादी सखोल पुनरीक्षण शिबिरांना भेट देताना मतदार यादी निरीक्षकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने कारवाई अहवालाची मागणी केली आहे। दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात मतदार यादी पुनरीक्षण शिबिरांना भेट देतेवेळी मतदार यादी निरीक्षक सी मुरुगन यांच्यावर जमावाने हल्ला केला। निवडणूक आयोगाने या प्रकरणासंदर्भातल्या कारवाईचा अहवाल उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राज्याचे पोलीस महासंचालक राजीव कुमार यांनी सादर करावा असे आदेश दिले आहेत। तसंच यापुढे अशा प्रकारच्या भेटीच्या वेळी सुरक्षेची संपूर्ण व्यवस्था ठेवावी, एक वरिष्ठ पोलीस अधिकारीही नियुक्त करावा असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत। गुजरातमधलं सोमनाथ मंदिर अनेक आक्रमणांना आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत गेली 1000 वर्ष टिकून राहिलं आहे। यातून भारतीय संस्कृतीचं अक्षय चैतन्य दिसू येतं, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। सोमनाथ मंदिरावर झालेल्या पहिल्या हल्ल्याला 1000 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल समाज माध्यमांवर लिहिलेल्या एका संदेशात त्यांनी या घटनेचं स्मरण केलं आहे। सोमनाथ मंदिराचा शेवटचा जीर्णोद्धार सरदार पटेल यांच्या देखरेखीखाली सुरू झाला होता। तो मे 1951 पूर्ण झाला आणि तत्कालीन राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत मंदिर भाविकांना खुलं करण्यात आलं होतं। या घटनेलाही येत्या मे महिन्यात 75 वर्ष पूर्ण होत आहेत याची आठवण मोदी यांनी करून दिली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ मुरली मनोहर जोशी यांना त्यांच्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। डॉक्टर जोशी यांची समाजसेवेसाठी आणि विशेषत शैक्षणिक क्षेत्र आणि संस्कृती संवर्धनाप्रती असलेली आजीवन कटिबद्धता सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे, असं त्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका व्हेनेझुएलाच्या दैनंदिन कारभारात लक्ष देणार नसून राजकीय बदल घडवून आणण्यासाठी तेल निर्यातबंदी लागू करेल, असं अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी सांगितलं आहे. 2 दिवसांपूर्वी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकेने ताब्यात घेतल्यानंतर व्हेनेझुएलाचं सरकार अमेरिका चालवेल, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर रुबिओ यांनी हे विधान केलं आहे. व्हेनेझुएलाच्या उपराष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी देशाच्या हंगामी अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतली आहेत. त्यानंतर डेल्सी यांनी अमेरिकेला व्हेनेझुएलातल्या कच्च्या तेलाचे स्रोत वापरण्याची, त्यांचं नियमन करण्याची मुभा द्यावी, अन्यथा वाईट परिणामांना सामोरं जावं लागेल, अशी ताकीद डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. चीनने अमेरिकेचा तीव्र निषेध केला आहे. जगाचे न्यायाधीश म्हणून अमेरिकेने वागू नये असा इशारा चीनने दिला आहे. अमेरिकेची गुंडगिरी वाढत असून सर्व देशांचं सार्वभौमत्व आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार जपलं गेलं पाहिजे, असं चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी यांनी म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेने व्हेनेझुएलात केलेल्या लष्करी कारवाईत क्युबाचे 32 लष्करी आणि पोलीस अधिकारी मारले गेल्याचं क्युबानं म्हटलं आहे. मृत अधिकाऱ्यांना आदरांजली वाहण्यासाठी क्युबाने 2 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. भारत रशियाकडून करत असलेल्या तेल खरेदीमुळे मी नाराज आहे आणि केव्हाही आयात शुल्क वाढ करेन याची प्रधानमंत्री मोदी यांना पूर्ण कल्पना होती, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. अमेरिकन एअरफोर्स 1 या विमानात काल ते वार्ताहरांशी बोलत होते. अमेरिकेने भारतावर लावलेल्या वाढीव आयात शुल्काचे परिणाम म्हणूनच भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी केली आहे, अशी टिप्पणी अमेरिकन सिनेटर लिंडसी ग्रॅहम यांनी यावेळी केली होती. त्याची प्रतिक्रिया म्हणून ट्रम्प यांनी हे विधान केलं आहे. गेल्या वर्षात भारताच्या ऊर्जा क्षेत्रात भरीव अशा सुधारणा झाल्या. अक्षय्य ऊर्जेकडे वाटचाल करताना भारताने 2025 या वर्षात दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या सुधारणांची अंमलबजावणी केली. याविषयी आता सविस्तर ऐकूया.
भारताने 2025 अणुविषयक राजनैतिक संबंधांबरोबरच इतर सुधारणांवर भर दिला. शांती हे अणुसंबंधित विधेयक मंजूर झाल्यानंतर हे क्षेत्र खासगी गुंतवणुकीसाठी खुलं करण्यात आलं. यामुळे आता 2027 अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये देशांतर्गत स्तरावर खासगी तसंच परदेशी गुंतवणूकदारांकडून 100 ते 150 अब्ज डॉलर्सचं नवीन भांडवल उपलब्ध होईल. तसंच अणुऊर्जा निर्मितीत 12 ते 14 पट वाढ होण्याची अपेक्षा असून जीवाष्म इंधन निर्मितीत होणाऱ्या कार्बन उत्सर्जनात घट होईल. एकीकडे ऊर्जेच्या अखंडित पुरवठ्यासाठी पार्श्वभूमी तयार करत असतानाच भारतानं सौर आणि पवन ऊर्जेवरही भर दिला. ऊर्जा निर्मितीत लागणाऱ्या खनिजांच्या पुरवठ्यावरही लक्ष केंद्रित केलं. राष्ट्रीय खनिज अभियानाच्या माध्यमातून या धोरणासाठी सुमारे 32,000 कोटी रुपयांचा सार्वजनिक निधी उपलब्ध करून देण्यात आला. या धोरणात अक्षय ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स, एरोस्पेस तसंच संरक्षण सामग्री उत्पादनात आवश्यक असलेल्या 24 खनिजांचा समावेश आहे.
2020 दिल्ली दंग्याप्रकरणी अटकेत असलेला विद्यार्थी नेता उमर खालिद आणि शर्जिल इमाम यांचा जामीन सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला आहे. दुसरीकडे याच खटल्यातली आरोपी गुल्फीशा फातिमा, मिरन हैदर, शिफा उर रहमान, सलीम खान आणि शादाब अहमद यांना न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती एन व्ही अंजारिया यांच्या खंडपीठानं जामीन मंजूर केला आहे. आसामला आज पहाटे 4:15 सुमाराला भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 5.1 रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू मोरीगाव जिल्ह्याजवळ 50 किलोमीटर खोलवर आहे. भूतान, नेपाळ आणि बांगलादेश या शेजारच्या देशांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. समुद्र प्रताप युद्धनौका भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात दाखल. भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन गेल्या 11 वर्षांमध्ये 6 पटींनी वाढल्याची इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. IRCTC घोटाळ्यात राजद नेते लालू प्रसाद यादव यांच्या विरुद्धच्या खटल्याला स्थगिती द्यायला दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार. आणि अमेरिका व्हेनेझुएलावर तेल निर्यातबंदी लादणार, चीनकडून अमेरिकेचा निषेध. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.